आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी
आणि राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत.
ठळक बातम्या. सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांसाठी आता प्रचाराला आणखी वेग. पंतप्रधान आणि भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा, तर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची उदगीर इथं सभा. निवडणूक आयोगातर्फे नॅशनल ग्रीव्हियन्स सर्व्हिस पोर्टल NGSP कार्यान्वित. राष्ट्रीय बीज महोत्सवाला नागपूरच्या वनामती इथं सुरुवात, 29 एप्रिलपर्यंत राहणार खुला. आणि बुलडाणा जिल्ह्यात करोली घाट इथं बस अपघातात 28 प्रवासी जखमी. सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांसाठी आता प्रचाराला आणखी वेग आला आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते प्रचारसभांसाठी संपूर्ण देश पिंजून काढत आहे. पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूर इथं सभा होते आहे. सभास्थळी त्यांचं नुकतंच आगमन झालंय. महायुतीचे कोल्हापूर मतदारसंघातले उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातले उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. आज देशवासी महागाईनं ग्रासले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात या सरकारला यश आलं नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणातून केली. पुढील 5 वर्षात जीवनात सुधारणा करायची असेल तर विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं. या सरकारमध्ये 30 लाख नोकऱ्या बाकी आहे, त्या आमचं सरकार भरणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कर्नाटक तेलंगणा इथं आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करीत आहोत. शेतकरी कर्जमाफी आम्ही कर्नाटकमध्ये केली असं गांधी यांनी सांगितलं. दरम्यान लातूरमधून भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सरासरी 60.96% मतदानाची नोंद झाली. उष्णतेची लाट असतानाही विविध वर्गातील नागरिकांनी उत्साहानं मतदान केल्याचं चित्र अनेक मतदान केंद्रांवर पाहायला मिळालं. महाराष्ट्रात 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.63% मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. सर्वाधिक 56.66% मतदान वर्ध्यात झालं. सर्वात कमी 52% मतदानाची नोंद हिंगोलीत झाली. यवतमाळ, वाशिम, परभणी, अमरावतीमध्ये सुमारे 54%, तर अकोला, बुलडाणा आणि नांदेडमध्ये 52%पेक्षा जास्त मतदान झालं. एकूण 204 उमेदवारांचं भवितव्य मतदारांनी यंत्रात नोंदवलं. राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 16, जळगाव 20, रावेर 29, जालना 35, औरंगाबाद 44, मावळ 35, पुणे 42, शिरूर 35, अहमदनगर 36, शिर्डी 22, बीड लोकसभा मतदारसंघात 55 असे एकूण 369 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. निवडणूक आयोगानं नागरिकांना हवी असलेली माहिती मिळवणं आणि तक्रारी नोंदवण्यासाठी नॅशनल ग्रीव्हियन्स सर्व्हिस पोर्टल NGSP कार्यान्वित केलाय. या पोर्टलवर आलेल्या कॉल्सना सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. निवडणूक ओळखपत्र, मतदार केंद्र, मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र आदींविषयक माहिती या पोर्टलवर नागरिकांमार्फत विचारण्यात येते. आतापर्यंत अशा 8000 अधिक कॉल्सना या पोर्टलच्या माध्यमातून उत्तर देण्यात येऊन या नागरिकांचं शंका समाधान झालंय. या पोर्टलवर दाखल झालेल्या सर्व तक्रारींपैकी सुमारे 75%हून अधिक तक्रारी या मतदार ओळखपत्राशी संबंधित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. भारतीय जनता पक्षाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली. या मतदारसंघातून कालच काँग्रेसनं माजी मंत्री अॅडव्होकेट वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
मानवी जगण्याचा आधार असणारे पाणी, हवा आणि माती हे घटक शुद्ध आणि शाश्वत ठेवण्यासाठी समाज आणि कृषी क्षेत्राच्या परस्पर समन्वयातून महाबीजोत्सव व्हावा अशा भावना प्रगतीशील शेतकरी सुभाष शर्मा यांनी आज नागपुरात व्यक्त केल्या. वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन शिक्षण संस्थेच्या वनामती वसंतराव नाईक स्मृती सभागृह आयोजित राष्ट्रीय बीजोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात शर्मा यांनी हे विचार मांडले. शेतकरी स्वयंसेवी संस्था संशोधक सरकारी तसेच शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय वाढवून येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि पर्यावरणाला अनुकूल सुरक्षित पोषक अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं 27 ते 29 एप्रिल 2024 या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात परंपरागत बियाणांचं प्रदर्शन सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतमाल प्रदर्शन आणि विक्री भरडधान्य पाककृती कार्यशाळा आणि पर्यावरण संतुलन विषयावर चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम होत आहेत. मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तामिळनाडू आदी 18 राज्यातील बीज उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. या महोत्सवात सुरक्षित पोषक अन्न शाश्वत शेतीचे तंत्र आणि देशी बियाण्यांच्या जातींचे जतन व प्रसार करण्यासाठी शेतकऱ्यांना मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. 29 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात तीनही दिवशी शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद बुरहानपूर महामार्गावर कारोली घाट इथं एका प्रवासी बसचं नियंत्रण सुटल्यानं ही बस 100 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात बसमधले 28 प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी मध्य प्रदेशात दर्यापूर आणि बुरहानपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रॉयल्स ट्रॅव्हल्सची ही बस मध्य प्रदेशाच्या इंदोर इथून अकोला इथं चालली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. लग्न सोहळा आटपून स्वगावी परत येत असताना भरधाव चारचाकी वाहनाच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली इथं मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या दृष्टीनं काही महिन्यांपासून भंडारा पोलीस विभागाकडून अवैध धंद्यांवर धाडसत्र मोहीम राबवली जात आहे. तुमसर उपविभागीय पोलीस विभागानं गोबरवाही हद्दीत वीटभट्टीवर धाड घालून 4,53,000 मुद्देमाल नष्ट केला. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांवर वचक बसला आहे. विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं 43.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्याच मागोमाग वर्धा इथं 42.5 आणि वाशिम इथं 42.4 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. अकोला यवतमाळ आणि गडचिरोली इथं तापमान 41 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. नागपूरसह उर्वरित जिल्ह्यात तापमान 37 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. वाशिम अमरावती आणि गोंदिया इथं आज सर्वत्र पावसाचा इशारा असून नागपूरसह अन्य जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. कांद्यावरची निर्यातबंदी काही प्रमाणात केंद्र सरकारनं शिथिल केली आहे. बांगलादेश संयुक्त अरब अमिरात भूतान बहरीन मॉरिशियस आणि श्रीलंका या 6 देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांद्याची निर्यात करायची परवानगी सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023-24 या वर्षात खरीप आणि रब्बी पिकांचं उत्पादन कमी असल्याच्या अंदाजाच्या तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती शासनानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. दुपारी 3:30 वाजता दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान सामना होणार आहे, तर दुसरा सामना संध्याकाळी 7:30 वाजता लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स संघादरम्यान होणार आहे. मराठी रंगभूमीवरील प्रख्यात पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक यांचं आज सकाळी मुंबईत राहत्या घरी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. 300 हून अधिक दूरचित्रवाणी मालिका तसेच 1,500 हून अधिक व्यावसायिक नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिले. गेली 45 वर्ष रंगभूमीवर ते पार्श्वसंगीतकार म्हणून अविरत कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांसाठी आता प्रचाराला आणखी वेग. पंतप्रधान आणि भाजपा नेते मोदी यांची आज कोल्हापुरात सभा तर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची उदगीरमध्ये सभा. निवडणूक आयोगातर्फे नॅशनल ग्रीव्हियन्स सर्व्हिस पोर्टल अर्थात एनजीसीपी कार्यान्वित. राष्ट्रीय बीज महोत्सवाला नागपूरच्या वनामती इथं सुरुवात. 29 एप्रिलपर्यंत राहणार खुला. आणि बुलडाणा जिल्ह्यात कारोली घाट इथं बस अपघातात 28 प्रवासी जखमी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.